चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट। डोमेस्टिक मार्केट बाजारात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,170 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,285 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,270 रुपये ते 3,395 रुपये होता। गुजरातमध्ये M30चा व्यापार 3,280 रुपये ते 3,300 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,560 रुपये ते 3,580 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,630 रुपये ते 3,650 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।